chinimandi.com podcast.
बिजी डेली शुगर मार्केट अपडेट. आज शुक्रवार 25 डिसेंबर 2020. डोमेस्टिक मार्केट. महाराष्ट्रामध्ये असतील साखरेचा व्यापार 3,100 रुपये ते 3,150 रुपये होता, तर MT साखरेचा व्यापार 3,180 रुपये ते 3,250 रुपये होता. रिसेल मार्केटमध्ये असतील साखरेचा व्यापार 3,000 रुपये ते 3,030 रुपये होता, तर एसटी साखरेचा व्यापार 3,010 रुपये ते 3,050 रुपये होता. दक्षिण कर्नाटकमध्ये असतील साखरेचा व्यापार 3,100 रुपये ते 3,130 रुपये होता, तर MT साखरेचा व्यापार 3,130 रुपये ते 3,175 रुपये होता. उत्तर प्रदेशामध्ये MT साखरेचा व्यापार 3,230 रुपये होता. गुजरातमध्ये एसटी साखरेचा व्यापार 3,101 रुपये होता, तर MT साखरेचा व्यापार 3,111 रुपये होता. तमिळनाडूमध्ये एसटी साखरेचा व्यापार 3,185 रुपये ते 3,300 रुपये होता, तर MT साखरेचा व्यापार 3,235 रुपये ते 3,325 रुपये होता. हे सर्व दर GST सोडून आहेत. आज क्रिसमस असल्यामुळे डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल मार्केट बंद राहिले.